नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्रावेल्यान स्नेहा नायक तुमका राष्ट्रीय खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज छत्तीसगडातल्या आदिवासी बस्तार विभागाच्या विभागीय मुख्यालयात जगदलपूर हांगा 26,000 कोटी रुपया परस चड मोलाच्या उदरगत प्रकल्पांचो बुन्यादी फातर बसयलो. ह्या वेळार तांणी बस्तारातल्या नगरकार हांगा स्थापन केल्लो एनएमडीसीचो ग्रीनफिल्ड तिक्या कारखानोय राष्ट्राक समर्पित केलो. सुमार 24,000 कोटी रुपयांच्या खर्चान बांदिल्ल्या ह्या तिक्या कारखान्यात उचेल्या दर्जाचे तिके तयार जातले. हो कारखानो आनी ताच्या सहाय्यक उद्देगांक लागून हजारांनी लोकांक रोजगाराची संद मेळटली. जगदलपूर भेटेवेळार प्रधानमंत्र्यांनी जगदलपूर रेल्वे स्टेशनाची सुदारणा करपाचोय बुन्यादी फातर बसयलो. तशेंच आंतागड आनी तारोकी हांचे मदली नवे रेल्वे मार्ग आनी जगदलपूर आनी दांतेवाडा हांचे मदलो रेल्वे मार्ग प्रकल्प राष्ट्राक समर्पित केलो. तारोकी आनी रायपूर हांचे मदले रेल्वे सेवेकूय तांणी ह्या वेळार पाचवो बावटो दाखयलो. ह्या प्रकल्पांक लागून आदिवासी वाठारांत रेल्वे संपर्क सुदारतले आनी वाठाराचे अर्थिक उदरगतीक चालना मेळटली. ते भायर राष्ट्रीय महामार्ग 45 कुंकरी आनी छत्तीसगड झारखंड शिमेमदी बांदिल्लो नवो रस्तोय प्रधानमंत्र्यांनी ह्या वेळार राष्ट्राक समर्पित केलो. 2023-24 अर्थिक वर्सा भारताच्या वाडीचो अदमास 6.3% दवरपाचो निर्णय संवसारीक बँकेन घेतला. संवसारीक बँकेन एप्रील म्हयन्यातल्या अहवालात 2023-24 वर्सा खातीर भारताच्या वाडीचो अदमास 6.6% 6.3% उणो केल्लो. संवसारीक बँकेच्या निमण्या इंडिया डॅव्हलपमेंट अपडेट प्रमाण आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थेच्या भारतीय अर्थव्यवस्थेविशीच्या अर्ध्या वर्साच्या मुखेल अहवालात भारतान संवसारीक आव्हानांक तोंड दिवन 2022-23 वर्सा खातीर 7.2% वाडून मुखेल अर्थव्यवस्था जाल्ल्याचे निरीक्षण केला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन हांणी आयज कोईम्बतूर हांगा रीण येवजणेखाला 3,500 कोटी रुपयांची मदत लाभार्थ्यांक वाटली. सुवाळ्यात उलोवप करतना तांणी सांगले, सगळ्या प्रकारच्या सरकारी मजती खातीर जिल्ह्यांक प्राधान्य दितात. पतपुरवण कार्यावळीखाला रीण वाटून दिल्ले, ल्हान उद्देजक आनी वेवसायिकांक दिवपी अनुदान आनी पत रिणा विशीं सरकार जागृताय निर्माण करता आनी ग्रामीण शेतकार आनी उद्देगांक जाणून घेवपाची खात्री करता, अशे अर्थमंत्री निर्मला सीतारामन हांणी सांगले. 23,800 लाभार्थ्यांक किरकोळ रीण आनी मुद्रा रीण 2,904 नव्या लाभार्थ्यांक वाटून दिल्ल्याचे तांणी सांगला. स्टँड अप इंडिया रीण अनुसूचित समुदाय, अनुसूचित जमाती आनी बायलांक आशिल्ल्या 18 लाभार्थी ग्रामीण तरणाट्यांक दिला, अशी माहिती मंत्रिमंडळान दिली. किसान क्रेडिट कार्ड आशिल्ल्यांक सरकाराकडल्यान रिणाची मदतय घेवंक मेळटा, अशें अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केलें. कोईम्बतुरात 2,500 आपमजत गटांक मदत मेळ्ळी, अशें तांणी सांगले. 1,00,000 खातेधारकांक वेगवेगळ्या येवजणेखाला रीण मेळटले, अशी माहिती निर्मला सीतारामन हांणी दिली. बिहारात उटंगरांच्या पावसाक लागून कैमूर जिल्ह्यातल्या जायत्या वाठारांनी हुंवारा सारखी परिस्थिती निर्माण जाल्या. कर्मनाश, दुर्गावती, सुवरा सारकिल्ल्यो हंगामी न्हंयो सेगीत पडपी पावसाक लागून हुंवारात तुडुंब भरल्यात. सुवरा न्हंयच्या उदकाची पातळी वाडिल्ल्यान भबुआ शारात जायत्यो इमारती, हॉस्पिटलां आनी कार्यालयांत बुडल्यात. डीएव्ही शाळा आनी कस्तुरबा गांधी अवसिया विद्यालयाच्या शाळेतल्या भुरग्यांक आणीबाणीच्या परिस्थितीत हुंवाराचे उदक ह्या वाठारांत भितर सरल्या उपरांत बेगीन घरा धाडले. मुळावे भलायकी केंद्र बुडून गेल्ल्यान गुरवार बायलासयत जायत्या दुयेतींक सुरक्षीतपणान भायर काडल्यात, अशें कैमूरचे जिल्हो दंडाधिकारी सावंत कुमार हांणी सांगले. आपत्ती वेवस्थापन पंगडांनी उंचेली सादुरताय बाळगिल्या, अशें जिल्हो दंडाधिकाऱ्यांनी सांगलां. आयज रोहतास, कैमूर, गया, औरंगाबाद आनी लागसारच्या जिल्ह्यांनी व्हड प्रमाणात पावस पडपाची शिटकावणी हवामान खात्यान दिल्या. आशियाई खेळा सर्तीत उत्कृष्ट कामगिरी खातीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी भारतीय खेळगड्यांक परबी भेटयल्यात. आयज प्रसार माध्यमा वेल्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आशियाई खेळा सर्तीतल्या बायलांच्या 3000 मीटर स्टीपचे सर्तीस कांस्य पदक फावो जाल्ल्या खातीर प्रिती लांबाक परबी भेटयली. आशियाई खेळा सर्तीत रिले सर्तीत रुप्या पदक जिखिल्ले खातीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी मोहम्मद अजमल, विद्या रामराज, राजेश रमेश आनी वेंकटेश सुबा हांकाय परबी भेटयली. आनी इतल्यान राष्ट्रीय खबरो हांगा सोंपतां.